या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोत्या नमस्कार, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात तुमचं स्वागत। प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टचे तज्ज्ञ वैद्य सुयोग दांडेकर आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी बोलूयात। सर नमस्कार।
नमस्कार।
आतापर्यंत आपण आयुर्वेदानुसार आपण कसं वागलं पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या व्याधींसाठी केले जातात हे पाहतच आहोत, त्याच ह्याच्यामध्ये खराखुरा आयुर्वेद मधले पण बरेचसे भाग आपण बघितले। आता मला सांगा की जनरलच जेव्हा रुग्ण येतात तेव्हा आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा समस्या त्यांच्या कॉमन असतात, त्यापैकी एक महत्वाची समस्या म्हणजे सौंदर्य समस्या। यामध्ये मग अनेक प्रकार आहेत ज्याबद्दल आज तुम्ही सांगणार आहात।
श्रोते हो, खरं तर आज कुठंही स्वतःला प्रेझेंट करायचं म्हणलं की सगळे केस चांगले पाहिजे, चेहरा चांगला पाहिजे, बॉडी फिगर तुमची चांगली असायला पाहिजे, पूर्ण स्किन टोन चांगला असायला पाहिजे, असं एकूणच, मग ती व्यक्ती नोकरी करणारी असो, नाहीतर एखादी गृहिणी असो, नाहीतर एखादा करता पुरुष असो, प्रत्येकाकरताच हे खूप गरजेचं झालेलं आहे। आणि आयुर्वेदामध्ये या सगळ्या सौंदर्य समस्यांच्या बद्दल अतिशय छान माहिती दिलेली आहे। पहिलं म्हणजे त्यांनी हे का होतात याविषयी सांगितलंय, म्हणजे एक खाल्लेलं पचायच्या आत दुसरं काहीतरी खाल्लं, मी सकाळी नाश्ता केला आणि एक अर्ध्या तासानंतर कुणीतरी पेढा पुढे केला तो तोंडात टाकला तर लगेच पोटामध्ये अजीर्ण होऊन रक्तदृष्टी व्हायला सुरुवात होते। विरुद्ध आहार सांगितलेत, अशा वेगवेगळ्या कारणांनी रक्त दूषित होऊन तुमच्या सगळ्या सौंदर्य समस्या निर्माण होतात, याविषयी सविस्तर वर्णन आयुर्वेदात केलेलं आहे।
अच्छा,
आयुर्वेदाप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा उदर परीक्षण म्हणजे पोटाची तपासणी करून खाल्लेल्या अन्नाचं पचून शुद्ध रक्त का बनत नाहीये हे बघितलं जातं। काही प्रश्न विचारून, एखाद्याला बाबा आंबवलेले पदार्थ खायची जास्त इच्छा होत असेल, एखाद्याला फ्रूट सॅलड, शिक्रण, एखादा विरुद्ध आहार जास्त करत असेल, तर त्या मूळ कारणापर्यंत पहिल्यांदा पोचलं जातं। त्याचबरोबर काही जणांना मेंटल स्ट्रेस खूप असतो, त्यातनं रक्त जळण्याची प्रक्रिया होते आणि मग समजा एखाद्याला पिंपल्स जास्त येत आहेत तर किंवा डोळ्याच्या भोवती काळे वर्तुळ जास्त त्याला येत आहेत तर आयुर्वेदामध्ये सारिवा, मंजिष्ठा, गवला, कचोरा अशा वेगवेगळ्या वनस्पती सांगितलेल्या आहेत, त्याच्यापासूनची क्रीम सुद्धा आजकाल उपलब्ध असतात। त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्याकरता तुमचं लिव्हर, लहान आतडं, मोठं आतडं हे चांगलं कार्यक्षम असणं गरजेचं आहे। रक्त शुद्ध करण्याचं काम मूत्रपिंड हे लघवीच्या मार्गे करत असतात, म्हणजे लघवी नीट होणं, पाळी नीट होणं हे सुद्धा गरजेचं असतं। तर याप्रमाणे आयुर्वेदिक उपचार हे केले जातात। डायरेक्ट रक्तशुद्धी याकरता, जसं रक्तशुद्धीवरची अनेक औषधं आपण आयुर्वेदात बघतो, जसं आंबे हळद आहे, गुळवेल आहे, कडुनिंब आहे, सारिवा मंजिष्ठा मी म्हणलंच, तर यापासून बनवलेल्या टॅबलेट्स काय, साबण, जेल हे सगळं उपलब्ध असतं। तर या ह्याच्यातून प्रामुख्यानं उपचार आयुर्वेदात केले जातात। पंचकर्मांच्या मध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण या दोन चिकित्सा या सौंदर्य समस्यांसाठी केल्या जातात आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो असं दिसतं। बऱ्याच जणांना उन्हाळा पडायला लागला की हातापायाला भेगा पडणं, चरचरणं किंवा त्वचेवर काही एक्झिमा सारखे आजार हे डोकं वर काढायला सुरुवात करतात, तर त्यावर त्या आजाराप्रमाणे आयुर्वेदामध्ये उपचार सांगितलेले।
अच्छा, सौंदर्य समस्यांबद्दल खूप बोललो आज आपण, आता वेळ झाली आहे रेसिपीची। आज कुठली रेसिपी सांगणार आहात?
आज रेसिपीपेक्षा मी महत्वाचं सांगणार आहे त्या दोन गोष्टी। एक म्हणजे ग्रीन सॅलड त्वचेकरता खूप महत्वाचं आहे आणि ते साला सकट खाणं गरजेचं आहे। रोजच्या आहारामध्ये जेवढा तुम्ही घनभाग खाणार आहात, म्हणजे चपाती, भाजी, भात खाणार आहात, तितक्याच वजनाचं म्हणजे 50% जर तुम्ही कच्चा आहार आहारामध्ये ठेवलात तर तुमची त्वचा, केस हे खूप सुंदर राहायला तुम्हाला मदत होणार आहे। दुसरी गोष्ट असं म्हणतात की या सौंदर्यासाठी उत्तम पाणी पिणं गरजेचं असतं। मग आयुर्वेदामध्ये धने, जिरे, नागरमोथा हे समप्रमाणात एकत्र करून जर पावडर आपण घरात ठेवली आणि आपल्या पाणी प्यायच्या बॉटलमध्ये जर आपण एक एक चमचा ही पावडर टाकत राहिलो आणि ती हलवून दिवसभर त्याचं पाणी पीत राहिलो, असं एक 2 ते 3 बाटल्या म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी जर प्रत्येकानं प्यायलं तर धने, जिरे, नागरमोथ्याचं हे पाणी त्वचा चांगली ठेवायला खूप चांगलं उपयुक्त ठरतं।
अच्छा, धने, जिरे, नागरमोथ्याचं पाणी आणि ग्रीन सॅलड या दोन गोष्टी लक्षात ठेवूया श्रोते हो। कुठल्याही सौंदर्य समस्यांसाठी प्रकृतीच्या तज्ञांचा सल्ला हवा असेल तर प्रकृती रिसॉर्टला भेट द्या। 7-303-301-302, पुन्हा एकदा 7-303-301-302। प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेशच्या आजच्या भागात इथंच थांबूयात। पुन्हा भेटणारच आहोत वैद्य सुयोग दांडेकर सरांसोबत पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
सौंदर्य समस्यांसाठी जिओ फ्रेशचं नुरवी क्रीम हवं असेल तर संपर्क करा 7-303-301-302। नंबर पुन्हा एकदा 7-303-301-302।
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।